चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिलिपीन्स मध्ये आहे पुरेशी साखर, राष्ट्रपती रोड्रिगो ड्युटेट्रे। फिलिपीन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो ड्युटेट्रे यांनी सांगितलं की कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान कम्युनिटी क्वारंटाईनमुळे साखरेच्या किमतींमध्ये वाढ होणार नाही आणि साखरेच्या पुरवठ्यावरही परिणाम होणार नाही। साखर नियामक प्रशासनाच्या आकड्यांबाबत बोलताना राष्ट्रपती म्हणाले, 3 महिन्यांसाठी कच्च्या साखरेचा 760,000 मेट्रिक टनापेक्षा अधिक साठा सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहे। दुसरीकडे 6.8 मिलियन 50 किलो बॅग इतकी रिफाईंड साखरेचा पुरवठा येणाऱ्या 5.5 महिन्यांसाठी पुरेसा आहे। वाढलेल्या कम्युनिटी क्वारंटाईनच्या दरम्यान राष्ट्रीय मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरातील 23 साखर कारखाने आणि 9 साखर रिफायनरी सुरू आहेत। कोरोना व्हायरस महामारीमुळे आरोग्य आपत्तीदरम्यान SRA मनीलामध्ये साखरेच्या रिटेल मूल्यांचं निरीक्षण करत आहेत। अधिक किमतींवर साखर विकणाऱ्या अनेक दुकानदारांना नोटीस दिल्या आहेत।